विविध भारती पुणे, मंजिरी गानू सादर करत आहे पुणे वृत्तांत. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचं मूल्यमापन त्यांच्याकडे येणाऱ्या निधीवरून करण्यात यावं असं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुण्यात केलं. बँक ऑफ महाराष्ट्राच्या 90व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विकसित भारतासाठी देशातल्या युवा पिढीनं सामूहिक योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी आज पुण्यात केलं. युवा कनेक्ट विकसित भारत या कार्यक्रमात मांडवीय यांनी महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधला. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यावेळी उपस्थित होत्या. लोकशाही बळकट करण्यासाठी युवा पिढीचं योगदान आवश्यक आहे असं मांडवीय म्हणाले. देशाच्या विकासासाठी तरुणांनी अभिमान वाटेल अशी कामगिरी करावी अशी अपेक्षा रक्षा खडसे यांनी व्यक्त केली. सप महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छता ही सेवा पंधरवडा राबवण्यात येत आहे. स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता ही या अभियानाची संकल्पना आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारानं राबवण्यात येणाऱ्या या अभियानात शहरातील नागरिकांना आरोग्याच्या स्वच्छतेबरोबरच परिसराची स्वच्छता राखण्याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसंच महापालिकेच्या 8ही क्षेत्रीय कार्यालयात याविषयी शिबिरं, तज्ज्ञांची व्याख्यानं आयोजित करण्यात येत आहेत. पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या आरोग्यविषयक तपासणी प्रयोगशाळेला राष्ट्रीय प्रयोगशाळा मान्यता मंडळाचं अर्थात एनएबीएल प्रमाणपत्र प्राप्त झालं आहे. हे प्रमाणपत्र मिळवणारी ससूनची प्रयोगशाळा ही राज्यातली पहिली शासकीय रुग्णालयातील प्रयोगशाळा ठरली आहे. महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकाच्या कामाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. या प्रस्तावित भव्य स्मारकासाठी 8 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं विविध विसर्जन घाटांवर तसंच मूर्ती संकलन केंद्रांवर सुमारे 250 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आलं असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेनं नागरिकांना आवाहन केलं होतं. याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचं त्यांनी सांगितलं. गुळाचे दर घसरल्यानंतर सर्व गुळ खंडसरी उत्पादकांच्या गटाला इथेनॉल उत्पादन घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. शेट्टी यांनी यासंदर्भात साखर आयुक्त डॉ कुणाल खेमनार यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गुळ खंडसरी उद्योगाच्या प्रतिनिधींच्या वतीनं मागण्यांचं निवेदन दिलं. पुण्यातील कात्रज इथल्या सरहद महाविद्यालयातील 1500 विद्यार्थिनी एकाच दिवशी 10000 कोरफड रोपांची लागवड करून विक्रम करणार आहेत. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कोरफड अतिशय महत्वाची वनस्पती आहे. जागतिक पर्यावरण आरोग्य दिनाचं औचित्य साधून येत्या शनिवारी हा उपक्रम राबवला जाईल अशी माहिती सरहद महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ संगीता शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यभरातील उच्च शिक्षण संस्था आणि वसतिगृहांमधील विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाबरोबरच महिला सुरक्षिततेविषयक कायद्यांबाबत जनजागृती करण्यासाठी राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं राज्यभरात महिला सुरक्षितता आणि शिष्यवृत्तीविषयक कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये यासंदर्भात उद्या विभागीय मुख्य कार्यशाळा होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत याचं उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांची निवड झाली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी शिंदे यांच्या निवडीचं पत्र दिलं. सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कायम प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज दिलं. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी शिखर संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ते बोलत होते. पोलीस प्रशासन, वर्तमान पोलीस कर्मचारी आणि सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी समन्वय सत्राचं आयोजन करावं अशी सूचना शिरोळे यांनी यावेळी केली. पुणे आणि परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान 32 तर किमान तापमान 20.3°C नोंदवलं गेलं. उद्याही असंच हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.